दर्पण म्हणजेच आरसा, जो आपल्या अस्तित्वाचं मूर्त स्वरूप आपल्याला दाखवतो. आपलं प्रतिबिंब किंवा प्रतिकृती दाखवत आरसा आपल्यालाच आपली ओळख पटवतो. विस्कटलेले केस नीटनेटके करणं, चेहऱ्यावर रंगरंगोटी म्हणजेच मेकअप करणं, उत्तम कपडे, सुंदर अलंकार घालून सजणं धजणं, नटणं मुरडणं, हे सर्व आरशाच्याच मदतीने आणि आरशाच्याच संमतीने. कधी बघा, आपले डोळेच प्रेमाचा आरसा बनतात, तर कधी आपला चेहरा, त्यावरचे हावभाव आरशा इतक्याच स्वच्छ प्रतिक्रियांची नोंद घ्यायला भाग पाडतात. मुघले आजम मधली अनारकली सहस्रवधी आरशांमधून प्यार किया तो डरना क्या असं सांगत तुकडे तुकडे झालेल्या आरशातून फक्त खऱ्या प्रेमाचीच ग्वाही देत असते. दुर्बिणीत वापरलेला आरसा लांबची वस्तू जवळ असल्याचा आभास निर्माण करतं. श्री रामचंद्रांचा आकाशातील चंद्राशी चेंडू म्हणून खेळण्याचा हट्ट फक्त आरसाच पुरवू शकला. आपल्या मनाच्या आरशात आपलीच वेगवेगळी रूपं दाखवून हा आरसा आपल्याला कित्येक वेळा चकित करतो. कॅलिडोस्कोपमधील रंगीबेरंगी काचा आरशाच्या सह्याने सुंदर कलाकृती दाखवतो. मधुर संगीताचा हा कॅलिडोस्कोप तुमच्या पसंतीस उतरतो का ते आम्हाला जरूर कळवा, कारण रसिक श्रोत्यांचे उत्तमोत्तम अभिप्राय, सूचना, प्रतिक्रिया हा मराठी वैभवचा आरसा आहे. तेव्हा रसिक हो, कार्यक्रमाचं कल्पनासूत्र आहे सांग दर्पणा. सर्वप्रथम आपण ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं गीत, वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं. स्वर आहे आशा भोसले यांचा. ओळख पहिली गाली हसते, सांग दर्पणा कशी मी दिसते.
ओळख पहिली गाली हसते, ओळख पहिली गाली हसते, सांग दर्पणा कशी मी दिसते, कशी मी दिसते. ओळख पहिली गाणी हसते,